कुबेराचा खजिना ही फिक्का पडावा इतक्या सोन्या चांदीचे वस्तू लालबागच्या दरबारात जमा झाल्या आहेत. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या मौल्यवान दागिन्यांचे वर्गीकरण सुरू झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे 8 हुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. सोन्या चांदीचे दागिने ठेवण्यासाठी स्वतंत्र हुंड्या असल्या तरी गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचे वर्गीकरण करावे लागतच आहे. याशिवाय 2 पेट्यांमध्ये जमा झालेल्या सुट्या नाण्यांची व नोटांचीही मोजदाद सुरू झाली आहे.